नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री म्हणून वेचून आयिल्ले नरेंद्र मोदी आणि नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाक आयज सांजे राष्ट्रपती भवनांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोपूत दितल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नरेंद्र मोदी हांका नवे सरकार स्थापन करपा खातीर आमंत्रित केल्ले. आयज सांजे 7:15 वरांचेर हो सोपूतविधी सुवाळो जातलो. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा हांच्या फुडारपणाखाला एनडीएच्या मंत्रिमंडळान आणि शिष्टमंडळान राष्ट्रपतींची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी हांची भाजपाच्या संसदीय पक्षाचे फुडारी म्हणून वेचून आयिल्ल्याचे पत्र सादर केले. सेगीत तिसरे फाउट नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जातले. तांच्या या सोपूतविधी सुवाळ्याक लागसारच्या देशातल्या जायत्या फुडाऱ्यांक आपोवणे धाडला. संसारीक महासागर दिसाच्या निमतान वास्को शारांत मुरगाव पालिका आणि बिस्लेरी हांच्या जोड पालवान रॅली घडून हाडली. गोयचे पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेरा हांणी मुरगाव पालिके सामकार रॅलीक बावटो दाखयलो. उपरांत उलयतना सिकेरा हांणी म्हळा, धर्तरेचो 70% वाठार हो महासागरा भितर आसा, तशेंच मनशाच्या पोटाची गरज पुराय करपी 35% उत्पन्न हे दर्यातल्यान मेळटा. तेन्ना प्लास्टिकाचो विलो लायतना महासागर प्रदुशीत जावचो ना हाची दरेकान जतनाय घेवपाक जाय. थळावे आमदार दाजी सारकार हांणी आपल्या उलोवपांत प्लास्टिकाच्यो राशी रस्त्या कुशीक करचे बदला ताचो योग्य पद्दतीन विलो लावचो म्हूण उलो मारला. वेगवेगळ्या हायस्कुलाच्या भुरग्यांनी ह्या रॅलींत वांटो घेतिल्लो. पहिल्या पावसाच्या वेळार गोंयांत शेतांत येवपी बेब्यांची व्हड प्रमाणांत शिकार करतात. किटल केपे हांगाच्या आळारे तळप हांगा बेब्यांक धरपाक गेल्ल्या दोग जाणांक रान खात्याच्या गस्त पंगडान अटक केली. तांचे कडेन 4 बेबे मेळ्ळे. ह्या दोघांचेरय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 9 आणि 39 खाला गुन्हा दाखल केला. दोघूय वेळी हांगा रावपी आसात. तांचे कडल्यान बेबे धरपाक ताणी आपल्या वांगडा व्हेल्ले 2 हेडलाईट टॉर्च रान खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केल्यात. पिसोळणे रान खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाय केली. ही कारवाय विभागीय रान अधिकारी नारायण वांगणकार हांच्या फुडारपणाखाला रान अधिकारी सुनील वेळीप आणि रान खात्याचे शैलेश देसाय हांच्या पंगडान केल्या. मजगती बेब्यांक संरक्षित जाती मानतात आणि त्यांची शिकार करपाक कायद्यान बंदी असा. ते खातीर असे शिकारी मेळ्ळे जाल्यार त्यांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी दिल्या. कुठ्ठाळे मतदारसंघातल्या वेलसाव पाळी दर्यावेळेर दर्यातले नुस्ते व्हडा प्रमाणांत मरून पडपाक लागिल्ल्यान थळावे आमदार आंतोन वाझ हांणी हुस्को उक्तायला. फाटले कांय दीस जाले वेळसाव पाळी वाठारातल्या दर्यावेळेर घोबरे, शेवटे, काळुंदरा आणि हेर तरेचे नुस्ते मरून पडपाक लागला. जुवारीनगर वाठारातली एक कंपनी आपणाले इबाडिल्ले रसायनिक उदक दर्यान सोडपाक लागिल्ल्यान हे नुस्ते मरता अशी कागाळ थळाव्या नागरिकांनी केल्या. उपरांत आमदार वाझ हांणी काल सकाळी पळवणी केली. ह्या वेळार नुस्ते मरून पडल्या हे तांणी पळयले. या संबंधान पर्यावरण मंत्री गोंय प्रदुशण नियंत्रण मंडळ आणि हेर सरकारी विभागांक कळयला तेन्ना ते कितें कारवाय करतात ते पळोवन फुडले पावल उबारतलो अशें थळावे आमदार आंतोन वाझ हांणी पळवणी केल्या उपरांत खबराकाराकडेन उलयतना सांगला. पर्यावरण रक्षणा खातीर दर एकल्याचे योगदान महत्वाचे असता असे मत सावयवेऱ्याच्या शेतकी शाळेचे प्राचार्य श्रीरंग जांभळे हांणी परगटायले. सेवा ह्या आप पावरपी संघटनेन कुट्टी फोंडेच्या अमेय उच्च माध्यमिक विद्यालयात घडून हाडिल्ल्या संसारीक पर्यावरण दिसा निमतानच्या कार्यावळीत ते मुखेल सोयरे ह्या नात्यान उलयताले. पर्यावरणाचेर मोग आसा असे फकत म्हळे म्हणून जायना, स्वच्छ जिणेन तसो पर्यावरण स्नेही आपलो व्यवहार असूंक जाय असे जांभळे हांणी सांगले. जल, जंगल, जमीन, जानवर आणि जन असे 5 ज सांभाळपाचो यत्न झाल्यार पर्यावरण राखणेचो वावर जाता असे म्हणपाक तेको मेळटलो असे तांणी सांगले. श्री अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष जाण हांणी येवकाराचे उलोप केले. सेवा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र शिरोडकर हांणी संघटनेची उद्दिष्टा स्पष्ट केली. सचिव एडवोकेट निखिल केरकार, खजिनदार विरेंद्र शिरोडकर, ज्येष्ठ शिक्षक संदीप शिलकार, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी रंगिता वाघुरमेकार माचेर हजीर आशिल्ली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.